जन्म मानवी आहे अद्भुत रत्नांची तर सौगंधित उद्यान शिक्षण द्वारे तिथे प्रगटते सौगंधित उद्यान
ही आहे आनंद बहाई अकादमी जान ही आहे आनंद
दिव्य ध्येय निष्ठा भौतिक नैतिक गुण वाढविती नेती पद श्रेष्ठा
औदार्याचे सद्गुण अर्पिती नीतीचे वरदान नीतीचे वरदान
क्षमताही सुप्रसन्न ठेवी मनात भर भरून
इथे उमटती ज्ञानाचे ते अमूल्य अमृत कण अमूल्य अमृत
लोभसते सौंदर्य पिपासा आणि रूपांगण सत्य शांती सुसंगती ही लाभतसे पूर्ण
अशी प्रक्रिया लाभे साधे तेजोमय ज्ञान
क्षमता ती वर्धमान होई नित दिव्य